चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यासाठी उत्तर प्रदेशात डिस्टिलरी उभारणार। उत्तर प्रदेश सरकारनं 100% उसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करण्यासाठी पहिल्यांदाच डिस्टिलरी उभारण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। उत्तर प्रदेश राज्य साखर कॉर्पोरेशननं गोरखपूर जिल्ह्यातील पिपराईज इथं उभारलेल्या या डिस्टिलरीमुळं दिवसाला 1250 टन ऊस गाळप होईल आणि 95,000 लिटर इथेनॉल तयार होईल। वास्तविक उत्पादन सुरू होण्यास किमान 2 वर्ष लागतील। 100% उसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करण्याऐवजी साखर कारखानदार कमी खर्चामुळं बी हेवी मोल्सेसपासून बायो इंधन बनवणं पसंत करतात। या प्रक्रियेमध्ये साखर देखील मिळते। डिस्टिलरी अद्याप तयार केली गेली नाही, आम्हाला आत्ताच सरकारची मंजुरी मिळाली आहे। हवामानामुळं थोडा वेळ लागेल आणि त्यानंतर डिस्टिलरीचं काम सुरू होईल, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं। गेल्या आठवड्यात सरकारनं तेल विपणन कंपन्यांना साखरेकडून थेट इथेनॉल 59.48 रुपये/लिटर दरानं खरेदी करण्याची परवानगी दिली होती। तसंच बी हेवी मोलासेसच्या किमतीला 54.27 रुपयांनी वाढवून 52.43 रुपयांवर आणलं आहे। तसंच 100% ऊस रस आणि सी हेवी मोलासेसपासून बनवलेल्या इथेनॉलची किंमत अनुक्रमे 59.48 रुपये/लिटर आणि 43.75 रुपये/लिटर केली आहे। साखरेच्या तुलनेत साखर कारखानदारांना इथेनॉल उत्पादन करण्यास उद्युक्त केलं जात आहे। यामुळे ऊसाला भाव मिळाला आहे आणि ऊस उत्पादकांना वेळेवर पेमेंट करण्याची कारखान्याची क्षमता आहे। केंद्रानं साखर कारखान्यांना नवीन डिस्टिलरी तयार करण्यासाठी कर्ज दिलं आहे। साखरेच्या तुलनेत साखर कारखानदारांनी इथेनॉलकडे केलेल्या फायद्याचं कारण म्हणजे फायदेशीर रिटर्न आणि एकात्मिक साखर कारखानदारांच्या उलाढालीमध्ये जैव इंधन जवळपास 10-15% योगदान देतं। सरकारच्या जैव इंधन धोरणाचं उद्दिष्ट आहे की 2019-20 पेट्रोलसह 60% इथेनॉल मिश्रित करणं आणि 2020-22 10% इतकं आहे। सरासरी 1 TC हेवी मोलासेसपासून 250 लिटर इथेनॉल मिळतं। त्याचप्रमाणे बी हेवी मोलासेसपासून 350 लिटर इथेनॉल मिळतं। तर 100% गाळपाच्या उसाच्या रसाला सुमारे 600 लिटर उत्पादन मिळेल, असं एका उद्योग तज्ज्ञानं स्पष्ट केलं आहे।